नीतिसूत्रे अध्याय 6. माझ्या मुला शेजारच्या कर्जाला जामिनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास, ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले, तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस. याकरता माझ्या मुला तू हे कर आणि आपला बचाव कर, कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस. जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास अनुग्रह कर. तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको. शिकाराच्या हातातून हरणीला जसे फासे, पारद्याच्या हातातून पक्षाला तसे तू आपणाला वाचव. अरेआळशी मनुष्या मुंगीकडे पहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो. तिला कोणी सेनापती, अधिकारी किंवा राजा नाही, तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समय ते जमा करून ठेवते. अरेआळशी मनुष्या तू किती वेळ झोपून राहशील, तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील. आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल. दुर्जन व वाईट मनुष्य त्याच्या कपटी बोलण्याने जगतो, त्याचे डोळे चमकवतो, आपल्या पायाने इशारा करतो आणि आपल्या बोटांनी खुना करतो. त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो, तो नेहमी व्यमनस्य पसरतो, यामुळे त्याची विपत्ती तीक्ष्ण त्यास गाठेल. कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल. परमेश्वर आशा या 6 गोष्टींचा द्वेष करतो, त्यास अशा 7 गोष्टींचा वीट आहे. गर्विष्ठांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरापराधांचे रक्त पाडणारे हात, मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात, लबाड बोलणारा खोटा साक्षी आणि जो कुणी भावभावामध्ये वेमनसय्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत. व्याभिचाराविषयी ताकीद. माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस. ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. जेव्हा तू चालशील ते तुला मार्गदर्शन करील, जेव्हा तू झोपशील तेव्हा ते तुझे रक्षण करील आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल, कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे. शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे, ते तुला अनितिमान स्त्रीकडे जाण्यापासून प्रवृत्त करते. व्याभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते. तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वंश न करो. वेशेबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वच्छ जीवन द्यावे लागेल. मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय? जर एखादा मनुष्य निखारड चालला तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय? जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे. जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही. तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली, पण तो पकडला गेला तर त्याने चोरी केली त्याच्या 7 पट परत देईल, तर तो आपल्या घरचे सर्वच द्रव्ये देईल. जो व्याभिचार करतो तो बुद्धीन आहे. जो आपल्या जीवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो. जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील आणि त्याची लज्जा कधी धुतली जाणार नाही, कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते. सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही, तो काही खंडणी स्वीकारणार नाही आणि त्यास खूप दाने दिली तरी तो शांत राहणार नाही.